93.5 Red FM वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा आहे तुमच्या सोबत. आणि बर्थडे सेलिब्रेशन इकडे सुरू आहे. सगळ्यात आधी बिलेटेड हॅपी बर्थडे रोहित पगारे याला. येस, त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्याला कालच वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या, पण काल होऊ शकलं नाही. पण प्रसाद, स्वप्नील, संपूर्ण रामभाऊ ग्रुप कडून रोहितला बिलेटेड हॅपी बर्थडे. क्या बात आहे. जयेश वाघ याचा असतो आज वाढदिवस. त्याला उमेश शेवाळेनं वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या आहेत. जयेश, हॅपी बर्थडे टू यू. राजेश दाणी हे सर आहेत, यांना त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांकडून शुभेच्छा मिळालेल्या आहेत. रितेश देशमुख, प्रताप मोडक, प्रियंका भुतडा, अमित भालेराव, मनीषा शिंदे या सगळ्यांकडून राजेश सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ट्रॅक्स प्ले करतोय चार, थोड्याच वेळात येतो घेऊन कार. उगाच यमक जुळवण्याचे फालतू प्रयत्न बंद आणि चार गाणी लावण्याचा उपाय सुया छंद. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो, जो भी कहना है कहो. ऊतक आलेला आहे आज.